ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
वर्दीतले महानायक कथा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या, लेखिका मनाली काळे, भाग सहा, डॉक्टर प्रताप दिघावकर, शेतकरी ते आयपीएस ऑफिसर। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होईल, ऍक्टरचा मुलगा ऍक्टर होईल आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होईल, ही विचारसरणी आजही समाजात आहे। अनेक लोक असा विचार करतात की आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलो, जिथे वाढलो, तीच आपली नियती आहे आणि त्याच छोट्याशा डबक्यात आपण उड्या मारू शकतो। मात्र काही असामान्य माणसं अशी असतात ज्यांचं मन उंच आकाशी झेप घेतं आणि त्यांच्यासारख्या अनेकांसाठी ते एक आदर्श बनून जातात। शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेला असाच एक मुलगा आयपीएस अधिकारी कसा झाला याची ही अत्यंत प्रेरणादायी कहाणी आहे। ही कहाणी ऐकून तुम्हाला तुमच्या समोर असलेली संकट लहान वाटतील, त्यांच्याशी लढण्याचं बळ मिळेल आणि आपणच आपली नियती असतो ह्याचा साक्षात्कार होईल। प्रताप दिघावकर एका अत्यंत छोट्या गावात जन्माला आले। त्यांच्या गावात एकच मराठी शाळा होती, त्यात फक्त चार वर्ग आणि मोजकेच शिक्षक होते। त्यांची आई वारकरी संप्रदायातली होती, वडील शेतकरी होते। लहानपणी खेळताना बागडताना त्या लहान मुलाला भविष्याचा विचार नव्हता। त्या छोट्याशा गावात लोकांची स्वप्न सुद्धा छोटीच होती। शेती करायची, संसार करायचा, देवधर्म करायचा, इतकीच त्यांची आकांक्षा होती। मात्र प्रताप लहानपणापासून वेगळा होता। प्रत्येक गोष्ट पाहताच त्याच्या मनात प्रश्न उभे राहत, हे असं का, हे कुठून आलं, हे कसं चालतं, हे कसं होतं, असे सतत प्रश्न त्याच्या मनात असत। त्यानं एकदा गावात बस पाहिली, तेव्हा आईला विचारलं की ही बस कोणाची आहे। आईनं उत्तर दिलं, सरकारची आहे। मग एकदा आकाशात विमान उडताना पाहिलं, तेव्हा त्यानं प्रश्न केला, आई हे विमान कोणाचं आहे। आईनं उत्तर दिलं, सरकारचं आहे। सरकार हा शब्द त्याच्या मनात पक्का रुजला होता। एकदा तिसरीत शाळेत शिक्षक मुलांना विचारत होते की त्यांना आयुष्यात काय व्हायचं आहे, तेव्हा लहानग्या प्रतापनं उत्तर दिलं, मला सरकार व्हायचंय। त्याचं हे उत्तर ऐकून वर्गातले सगळेच हसू लागले, कारण त्याचा विचार हा विचित्र होता, वेगळा होता। त्या वेगळेपणावर सगळे हसत होते, मात्र ह्या वेगळ्या विचारानंच त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी दिली। जेव्हा संपूर्ण वर्ग त्या मुलावर हसत होता, तेव्हा त्या मुलानं मनात विचार पक्का केला की एक दिवस मी खरोखर सरकार सारखी काम करणार, सरकार कसं चालतं ते समजून घेणार। गावातली शाळा इतकी लहान होती की वर्गाच्या बाहेर गुरंढोरं बांधली जात। शाळेच्या बांधकामासाठी विद्यार्थ्यांना देखील श्रमदान करावं लागे, डोंगरावरून दगड उचलून शाळेपर्यंत आणावा लागे। अशा परिस्थितीत अभ्यास करत करत प्रताप दहावीत आहे। दहावीत अभ्यास करून शाळेतून दुसरा आला, बारावीत देखील 85% मार्क मिळाले। प्रतापला ज्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता तिथे प्रवेश मिळाला नाही। मग आता पुढे काय? सगळे प्रयत्न थकले तेव्हा समोर एकच उपाय दिसत होता, शेतकऱ्याचा मुलगा। काहीही केलं तरी शेतकरीच होणार। प्रताप समोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, म्हणून मग त्यानं शेती सुरू केली। फवारणी करणे, झाडं लावणे, दुष्काळ, महागाईचा सामना करणे, हे सगळं सुरू झालं। शेती तर व्यवस्थित सुरू होती, मात्र मनाला शांती मिळत नव्हती। मनात अजूनही शिक्षणाचा विचार घुटमळत होता। एके दिवशी प्रतापला कळलं की हैदराबाद विद्यापीठात एका वर्षात बी ए होता येणार होतं। आईकडून थोडेसे पैसे घेऊन जिद्दीनं अभ्यास करून प्रतापनं एका वर्षात 21 पेपर देऊन बी ए पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पास केलं। बी ए झाल्यानंतर आता वेद लागले होते स्पर्धा परीक्षांचे। स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात 13वा क्रमांक प्राप्त करून प्रताप PSI झाले। त्याचवेळी डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा त्यांनी दिली। कुठल्याही कोचिंग शिवाय, मार्गदर्शनाशिवाय त्या परीक्षेत देखील ते दुसरे आले। पुढे जाऊन ते DYSP झाले। त्यासाठीची तयारी देखील त्यांनी स्वतःच केली होती। गावातल्या वाचनालयातून मासिक आणून वाचणं, वर्तमानपत्रातून जमेल तितक्या बातम्या वाचून त्याचा अभ्यास करणं, ही स्वतःची तयारी त्यांनी स्वतःच करून घेतली होती. पुढचा टप्पा होता आयपीएस, तो देखील त्यांनी केवळ स्वतःच्या मेहनतीनं आणि अखंड परिश्रमानं पार केला. प्रताप यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा कस लागला तो 12 मार्च 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्ब हल्ल्यांनी. त्यावेळी प्रताप रायगड जिल्ह्यात कामाला होते. तेव्हा त्यांना कळलं की ह्या हल्ल्यांची लँडिंग त्यांच्याजवळ महाडच्या एका परिसरात झाली आहे. तेव्हा प्रताप यांनी त्यांच्या वरिष्ठांना विनंती केली की त्यांना देखील ह्या तपासात सामील व्हायची इच्छा आहे. खरं तर प्रताप यांच्या एरियामध्ये त्यांच्या ज्युरी सडिक्शनमध्ये हे येत नव्हते, तरी सुद्धा त्यांनी हा विचार न करता कामगिरी पार पाडली. त्यांनी आणि त्यांच्या टीमनं मिळून जवळजवळ 35 आरोपींना, जे ह्या हल्ल्याचा भाग होते, अशा लोकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात महत्वाची कामगिरी पार पाडली. डॉक्टर प्रताप दिघावकर यांची गोष्ट ऐकून आपल्याला एक अत्यंत महत्वाचा धडा मिळतो, तो म्हणजे आपला जन्म कुठे झाला ते आपल्या हातात नसलं तरी आपलं जीवन कसं असेल आणि आपला मृत्यू कुठे होईल हे आपल्या हातात आहे. परिस्थिती प्रतिकूल असूनही प्रताप यांनी सगळ्या अडथळ्यांना पार करत आज स्वतःचं एक नाव निर्माण केलं आहे. आज अनेक गावातले मुलं मुली त्यांना आपला आदर्श मानून मोठी स्वप्न पाहण्याचं धाडस करत आहेत. गावागावातल्या ह्या मुलांमध्ये मोठा विचार करण्याची ही शक्ती, ही ऊर्जा निर्माण झाली प्रताप सरांसारख्या अधिकाऱ्यांना बघूनच. शेतकरी ते आयपीएस हा असामान्य प्रताप सरांनी करून दाखवला होता आणि स्वतःचं नाव सार्थ केलं आहे. त्यांच्या ह्या निष्ठेला, त्यांच्या परिश्रमांना आमचा सलाम.